सुप्रभातम् दिगंबराय प्रभाति वंदन तुम्हा करितो दिनारंभ करण्यास तुमचे नाम घेतो तुमचे नाम स्मरतो तुमचे चिंतन करितो श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् प्रार्थना करतो तुमचे दर्शन आम्हा भावे भक्ता समीप यावे कृपावंत भावे तुमच्या कृपेने भवसागर करावे श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् प्रार्थना करतो तुमचे दर्शन आम्हा भावे भक्ता समीप यावे कृपावंत भावे तुमच्या कृपेने भवसागर करावे श्री देवे शुभ सुप्रभातम् प्रभाते पूर्वी स्नानादिते करावे तनामनाने प्रभाती शुचिर्भूत भावे मनोभावे तुमचे नामते स्मरावे श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् प्रभाते पूर्वी स्नानादिते करावे तनामनाने प्रभाती शुचिर्भूत भावे मनोभावे तुमचे नामते स्मरावे श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् अनन्य भावे भक्ति तुझी करोनी मनोभावे नाम तुझे ते स्मरोनी सर्व विघ्न बाधा जाती त्या टळोनी श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् अनन्य भावे भक्ति तुझी करोनी मनोभावे नाम तुझे ते स्मरोनी सर्व विघ्न बाधा जाती त्या टळोनी श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् दुःख दैन्य हरते तुम्हा नाम स्मरणाने भूत पिशाच पडते तुम्हा नाम स्मरणाने संसार सुखमय होतो तुम्हा नाम स्मरणाने श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् दुःख दैन्य हरते तुम्हा नाम स्मरणाने भूत पिशाच पडते तुम्हा नाम स्मरणाने संसार सुखमय होतो तुम्हा नाम स्मरणाने श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् मन मंगल होते तुम्हा प्रभावाने तन मंगल होते तुम्हा प्रभावाने देह वासना विरते तुम्हा प्रभावाने श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् मन मंगल होते तुम्हा प्रभावाने तन मंगल होते तुम्हा प्रभावाने देह वासना विरते तुम्हा प्रभावाने श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् दत्त रूप तुझे असे प्रेरणादायी तुझे दर्शन आम्हा मंगल पुण्यदायी तुम्हा वीण आम्हा तारणार कोण नाही श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् दत्त रूप तुझे असे प्रेरणादायी तुझे दर्शन आम्हा मंगल पुण्यदायी तुम्हा वीण आम्हा श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् मनोभावे भक्ति करता स्वामींची गिराधर भगवान स्वामी समर्थांची चिंता ते वाहती अपल्या संसाराची श्री स्वामी समर्थ देवे सुप्रभातम् मनोभावे भक्ति कर्ता स्वामींची लीलाधर भगवान स्वामी समर्थांची चिंता ते वाहती अपल्या संसाराची श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् वट वृक्षाकणी स्वामी स्थानापन्न झाले अक्कलकोट तीर्थ क्षेत्र नावा रूपास आले अगाध लीला करुणिया जन उद्धरिले श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् वट वृक्षाकणी स्वामी स्थानापन्न झाले अक्कलकोट तीर्थ क्षेत्र नावा रूपास आले अगाध लीला करुणिया जन उद्धरिले श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् सुख शांति धन संपदा प्रेम शक्ति दायका भाव भक्ति बल शक्ति ज्ञान युक्त दायका सर्व आशा मनोकांक्षा वंचित सुख दायका श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् सुख शांति धन संपदा प्रेम शक्ति दायका भाव भक्ति बल शक्ति ज्ञान युक्त दायका सर्व आशा मनोकांक्षा वंचित सुख दायका श्री स्वामी समर्थ देवे शुभ सुप्रभातम् मंगलम श्री स्वामी समर्था मंगलम अक्कलकोट निवासिने मंगलम दत्त रूपा मंगलम शुभ मंगलम मंगलम श्री स्वामी समर्था मंगलम अक्कलकोट निवासिने मंगलम दत्त रूपा मंगलम शुभ मंगलम मंगलम श्री स्वामी समर्था मंगलम गिरनार वासिने मंगलम ब्रह्मस्वरूपा मंगलम शुभ मंगलम मंगलम श्री स्वामी समर्था मंगलम गिरनार वासिने मंगलम ब्रह्मस्वरूपा मंगलम शुभ मंगलम मंगलम जगन्नाथा मंगलम पुरय पुर वासिने मंगलम आदि गुरवे मंगलम जय मंगलम मंगलम जगन्नाथा मंगलम पुरय पुर वासिने मंगलम आदि गुरवे मंगलम जय मंगलम मंगलम गुरुनाथा मंगलम गंधर्व पुर वासिने मंगलम अजानुभावे मंगलम जय मंगलम